चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंजाब मध्ये ऊस थकबाकीवरून राजकीय वातावरण तापले। काँग्रेस सांसद प्रतापसिंग बाजवा यांच्याकडून ऊस शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिल्यानंतर एका दिवसानंतर पंजाबचे मंत्री ब्रह्म मोहिंदरा यांनी बुधवारी त्यांना सांगितले की मुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्यानंतर मीडियामध्ये जाऊ नका। मोहिंदरा यांनी सांगितले की काँग्रेसचे वफादार असणारे बाजवा यांना जनहिताचे मुद्दे समोर आणण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण प्रत्येक गोष्ट करण्याची नेहमीच एक योग्य अशी पद्धत असते। बाजवा यांनी मंगळवारी पंजाबमध्ये आपल्या पक्षाच्या सरकारवर आरोप केला होता की ऊस शेतकऱ्यांचे 681.48 करोड रुपये भागवण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत। पंजाबचे स्थानिक निकाय आणि संसदीय मंत्री ब्रह्म मोहिंदरा यांनी बुधवारी सांगितले की मुख्यमंत्री यांना लिहिलेले पत्र केवळ मुख्यमंत्र्यांनाच नाही तर मीडियालाही संबोधित आहे। मोहिंदरा यांनी सांगितले की तुम्ही मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्राला मीडियामध्ये नेऊ नका, कारण यामुळे वास्तविक उद्देश पूर्ण होत नाही।